सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर रुद्रा आहे तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये आणि माझ्या सोबत गप्पा मारण्यासाठी माझे खूप जवळचे मित्र आणि आयुर्वेदामध्ये ज्यांचा प्रचंड मोठा अभ्यास आहे, आयुर्वेद वाचस्पती म्हणून ज्यांची ख्याती आहे, असे डॉक्टर सचिन जाधव आपल्या सोबत.
मन प्रसन्न करारे, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असं आपल्याकडे म्हटलेलंच आहे. तर सर्व सिद्धींचं कारण असं हे जे मन आहे, हे मन प्रसन्न करणार कसं? आपल्या सगळ्यांना हा मोठा प्रॉब्लेम असतो की मला बोर होत आहे, अरे पण आनंदी व्हायचं कसं? तर याचा उद्देश जो आहे किंवा याचं जे आपल्याला मूळ जे सोल्युशन आहे ते आपल्याला खऱ्या अर्थाने योगशास्त्रामध्ये मिळतं. आणि योगशास्त्रामध्ये जर बघशील तर मनाच्या शुद्धीकरणासाठी षटकर्म किंवा आयुर्वेदामध्ये पंचकर्म शरीराच्या आणि मनाच्या दोघांचे, कारण शरीर आणि मन हे दोघे एकमेकांवरती अवलंबून असतात.
बरोबर.
आणि योग आणि आयुर्वेद हे दोघेही ही गोष्ट अगदी 100% मानतेप्रमाणे शरीराचं शुद्धीकरण आणि मनाचं शुद्धीकरण हे दोन्ही करण्यासाठी पंचकर्म हे आयुर्वेदामध्ये तू ऐकलं असेल,
वमन
विरेचन नस्य रक्तमोक्षण वगैरे हे अशा प्रकारचे उपक्रम केले जातात. योगामध्ये सुद्धा तू बघशील की षटकर्म म्हणजे धौती बस्ती नेती त्राटक नवली कपालभाती वगैरे हे असे उपक्रम सांगितलेले आहेत.
अच्छा अच्छा. या सगळ्याचं कारण शरीर शुद्ध करणं
महत्वाचं आहे.
क्या बात आहे, क्या बात आहे. आणि उपासनांबद्दल जर विचारलं ती कोणकोणती आसनं आहेत जी खरंच तुम्हाला खूप जास्त निरोगी आयुष्य जगायला मदत करू शकतात आणि रोजच्या आयुष्यामध्ये आपण ती करू शकतो?
खरं सांगू का रुद्रा की अगदी आसनं आहे म्हणजे स्थिरम आसनम सुखासनम असं म्हटलेलं आहे. म्हणजे सुखासन जे आहे म्हणजे आपण जे मांडी घालून बसतो ना अगदी जेवण्यासाठी घरामध्ये ते सुद्धा एक प्रकारचं आसनच आहे. इकडे किंवा आपण जेव्हा शांतपणे रात्री बेडवरती झोपतो तर ते सुद्धा शवासनच आहे. तर आसन हे अगदी कष्टप्रद किंवा अगदी त्रास करून करण्यासारखे आहेत हे आता पसरलेला एक मोठा गैरसमज आहे. मुळात जे स्थिर आहे आणि जे आपल्याला त्रासदायक नाही त्याला आसन असं म्हटलं जातं. आणि मग अगदी अगदी नौकासन आहे किंवा खरं म्हणजे हे आता रेडिओवर बोलणं कदाचित चुकीचं ठरेल कारण आजकाल असं झालंय की टीव्ही वरती बघायचं आणि आसनं घरामध्ये सुरू करायची. तर ते योगाचार्याकडून किंवा अतिशय ज्याला चांगलं नॉलेज आहे ज्याला स्वतःचा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे अशा माणसांकडून जर आपण आसनं शिकून घेतली तर त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो.
डेफिनेटली. आणि हे सांगण्याची खरं तर खूप गरज आहे कारण आपण उत्साहाच्या भरात आसनांना सुरुवात करतो आणि काहीतरी कुठेतरी चुकलं की मग सगळंच बारगळतानंतर.
हो अरे म्हणजे त्याचे इफेक्ट आहेत तसे साईड इफेक्ट पण आहेतच की जर आपण ते योग्य पद्धतीने केलं गेलं नाही तर मग ते शास्त्र बदनाम होतं. शास्त्र चुकीचं नसतं, आपण ते वापरणारे चुकीचे असतो बरेच.
ग्रेट. नाशिक, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि खऱ्या अर्थानं एका दिग्गज माणसाकडून सगळ्या गोष्टी आधी शिकून घ्या. फक्त पुस्तकं वाचून किंवा टीव्हीवर बघून करण्याची ही कला नाहीये, हा योग नाहीये, ह्याला प्रचंड डेडिकेशन आणि अभ्यास लागतो. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.